नमस्कार, मी डॉक्टर अमित करकरे. विवेक कट्ट्याच्या मनाची गुंती या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेले 2 एपिसोड्स आपण अव्यक्त राग किंवा पॅसिव्ह ॲग्रेशन याच्याबद्दल आपण चर्चा करत आलेलो आहोत, आणि त्याचा तिसरा आणि समारोपाचा भाग म्हणजे या प्रकारच्या अव्यक्त रागाचं किंवा पॅसिव्ह ॲग्रेशनचं नक्की कशाप्रकारे निराकरण करायचं, ते नक्की कशाप्रकारे तो रिझॉल्व करायचा, नक्की कशाप्रकारे त्याला बरं करायचं आणि तो आपल्या मनातून घालवून टाकायचा, याच्याबद्दल आपण आजच्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत. अव्यक्त राग म्हणजे काय, तो कशामुळे व्यक्त होतो, त्याची कारणं काय, तो कसा व्यक्त होतो, याच्याबद्दल आपण मागच्या 2 एपिसोड्समध्ये बघितलं. या एपिसोडमध्ये आपल्याला मेनली बघायचं आहे की त्याचं करायचं काय, तो बदलायचं कसा, हा स्वभाव स्वतःमध्ये समजा आपल्याला दिसत असेल तर तो बदलायचा कसा. कुठलाही बदल जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्या 3 पायऱ्या असतात: अवेअरनेस, ॲक्सेप्टन्स आणि चेंज. सुरुवात पहिली पायरी म्हणजे अवेअरनेस. आपल्याला आधी बेसिकली हे समजायला लागतं की आपण काही वेळा चुकीचे वागतोय आणि त्याचा आपल्यालाही त्रास होतोय आणि इतरांनाही त्रास होतोय. मग आपल्या रागामुळे त्रास होत असतो, आपल्या संतापामुळे त्रास होत असतो, आपल्याला काही वेळा ॲन्झायटी किंवा भीती वाटते त्याचा आपल्याला खूप त्रास होतो, त्याच्यामुळे इतरांनाही त्रास होतो. सो आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावनांचा आपल्याला तर त्रास होतच असतो, पण इतरांनाही त्रास होतोय आणि आपणही आपली प्रॉडक्टिव्हिटी त्याच्यामुळे कमी करतोय, ह्याचा पहिल्यांदा अवेअरनेस यायला लागतो. बरेचसा हा अवेअरनेस अनेक लोकांना असतो. ते म्हणतात ना आपल्याकडे की कळतंय पण वळत नाही. सो कळलेलं असतं की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, पण त्याचा ॲक्सेप्टन्स आलेला नसतो की ह्याच्यावर काहीतरी बदल करण्याची गरज आहे. सो ॲक्सेप्टन्स ही दुसरी पायरी आहे की हो, आता काहीही करून मला माझ्यातल्या या स्वभाव दोषावर काम करायला हवंय, त्याच्यामध्ये बदल करून घ्यायला हवा आहे. हे ॲक्सेप्टन्स एकदा आला की मग आणि तो का करायला हवा आहे बदल, म्हणजे काय बदल झाल्यामुळे मला काय नक्की साध्य होणार आहे, हे ह्याच्यावर जर विचार झाला तर तो बदल ही पुढची जी तिसरी पायरी आहे ती जास्ती सोपी जाते. तो जर नाही झाला ॲक्सेप्टन्स तर मग उगीच आपण उगीचच बळजबरीने आपण काम करत राहतो आणि तो बदल काही फारसा सुखकारक होत नाही. अव्यक्त आक्रमकता, अव्यक्त राग किंवा पॅसिव्ह ॲग्रेशन हे असंच आतल्या अशांततेचं बाह्य प्रकटीकरण असतं. म्हणजे खरं म्हणजे प्रकटीकरण नसतं, पण तरीही आपण आपल्या बॉडी लँग्वेजमधून आणि आपल्या वागण्यातून तो राग दाखवत असतो, पण बोलून दाखवत नसतो. ही मनाची विचलित अवस्था असते, ती कशामुळे असते, कुठल्या भीतीमुळे असते, ती कशाप्रकारे व्यक्त होते, ते आपण मागच्या 2 एपिसोड्समध्ये आपण ऐकलं किंवा ते आपण त्याला डिस्कस केलं. ज्यांनी ते एपिसोड्स ऐकले नसतील त्यांनी प्लीज मागे जाऊन ते 2 एपिसोड्स ऐका, म्हणजे तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे या एपिसोडमधला चर्चा कळेल. सो आपण एक बघितलं की या हा जो स्वभाव दोष आहे पॅसिव्ह ॲग्रेशन किंवा अव्यक्त राग, त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत असते गोष्ट म्हणजे आपण जर आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या तर त्याच्यातून ज्या रिॲक्शन्स इतरांकडून येणार आहेत त्याची भीती. एक प्रकारे आपल्या इमेजची भीती, म्हणजे आपण समजा आपला राग व्यक्त केला तर मग आपल्याबद्दलच्या काही लोकांच्या भावना आहेत, आपली जी काही इमेज आहे, आपली जी काही एक सामाजिक प्रतिष्ठा आहे, त्याला आपल्याला कुठेतरी आपण त्याला आपण तडा देऊ अशी एक भीती असते. समाजाकडून पॉसिबिलिटी असते की रोष आपल्याला पत्करायला लागेल त्यांचा, समाजाचा, समाजाकडनं नाकारलं जाईल. या सगळ्या भीतीमुळे आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही. पण हाच म्हणजे आपल्याला समजा ह्याच्यावर मात करायची असेल, मात म्हणजे काय तर अव्यक्त रागावर मात करायची, ह्याचा अर्थ राग व्यक्त तर झाला पाहिजे, पण तो योग्य प्रकारे व्यक्त झाला पाहिजे, जेणेकरून कोणी हर्ट होणार नाही. किंवा जर 4 लोकांमध्ये आपण तो राग योग्य प्रकारे योग्य शब्दांमध्ये व्यक्त केला तर लोकांना सगळ्यांना एवढं नक्की कळेल की हा बोलतोय ते बरोबर बोलतोय आणि हे सांगायला हवं होतं. अशा प्रकारे जर तो व्यवस्थित व्यक्त झाला तर आपल्या मनात जे काय आहे, जे काही वेळा गरजेचंही असतं, ते समोरच्या माणसापर्यंत पोहोचेलही, पण त्याच्यातून कुठल्याही प्रकारची कटुता येणार नाही. सो कटुता न आणता आपला राग, आपला फीडबॅक, आपली टीका, आपलं एखाद्याला जे काही आपला एखादा फीडबॅक असतो तो त्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि आपल्या मनातल्या भावना तिथे पोहोचल्यामुळे आपल्या मनातल्या भावना रिकाम्या होणं, निगेटिव्ह भावना, आणि त्यांचं आपल्याला एक आतून शांतता येणं, हे करणं शक्य असतं. पण आपण ते करत नाही आणि आपण मनातल्या मनात धुसफूस किंवा आपण धुमसत राहतो. आपल्या भावना व्यक्त करण्याचे खरं म्हणजे अनेक मार्ग आहेत आणि त्यातले अनेक मार्ग हे कोणालाही न दुखवता भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याचे आहेत, आणि त्याच आपण कसे करायचे ते आपण आजच्या भागामध्ये बघणार. आपल्या आपलं म्हणणं, आपलं मत किंवा आपले विचार जर आपल्याला ठामपणे मांडायचे असतील, तर मी जेव्हा ठामपणे असं म्हणतो तेव्हा आपल्या पटकन आपल्या सगळ्यांच्या मनात येतं ह्याचा अर्थ ते जोरदार मांडायचे, आणि हाच आपल्या मनातला एक गैरसमज असतो. ठाम म्हणजे जोरदार नाही, जोरदार वेगळं आणि ठामपणे मांडणं वेगळं. प्रत्येक ठामपणे मांडणारी गोष्ट जोरदारच मांडावी लागते अशा जर भ्रमात तुम्ही असाल तर तुम्हाला हे पॅसिव्ह अग्रेशन किंवा संवादामध्ये नक्कीच प्रॉब्लेम्स येत असतील. ठाम म्हणजे आपल्या मताशी आपण घट्ट राहणं, पण त्याचबरोबर इतरांच्याही मताला आपण ओपन राहणं, या प्रकारे ठामपणा जास्ती महत्त्वाचा, आणि त्याच्यातून आपल्याला अव्यक्त राग कमी करता येतो. आक्रमकता कधी येते माहिती आहे का, किंवा आपण हट्ट जेव्हा करायला लागतो ना तेव्हा आक्रमकता येते. हट्ट कसला, तर आपण एखादा जेव्हा मत मांडतो किंवा आपण एखादा जेव्हा विचार मांडतो तेव्हा तो समोरच्याला कळलाच पाहिजे, त्याला तो पटलाच पाहिजे, आणि त्याने कुठल्याही प्रकारे त्याला विरोध नाही केला पाहिजे, असा एक आपला हट्ट मनातल्या मनात चालू असतो. सो आपण एखादं मत मांडल्यानंतर जर दुसऱ्यांकडनं त्याला थोडंफार जरी काहीतरी असं तुम्हाला असं फिलिंग आलं की बहुतेक त्यांना ते पटत नाही आहे किंवा त्यांना ते रुचत नाही आहे किंवा ते तसं आपल्याला जसं हवं आहे तसं ते करणार नाही आहेत, की आपल्या मनातला रागाचा पारा चढायला लागतो, तो चढायला लागतो कारण आपला हा हट्ट असतो, आपली ही अपेक्षा असते, अपेक्षा पण नेत्याच्या पुढे जाऊन तो हट्टच असतो की समोरच्याने ते मानलंच पाहिजे आणि समोरच्याला ते कळलंच पाहिजे आणि समोरच्याला ते पटलंच पाहिजे, किंवा आपण मांडलेलं मत हे समोरच्याचंही असलं पाहिजे. त्याशिवाय त्याचं काही वेगळं मत असेल की आपला राग वाढला आणि मग तो व्यक्त नाही झाला की तो अव्यक्त राहतो आणि मग आपल्याला आतल्या आत आपली धुसफूस सुरू होते. असं काही पण कुठे असं लिहिलं नाही आहे जगामध्ये, कुठल्याही नियमांमध्ये असं लिहिलं नाही आहे की प्रत्येकाचं मत समान असायला हवं. जर समोरच्याचं मत आपलं मत नसतं, आपलं मत जेव्हा वेगळं असतं याचाच अर्थ आपण समोरच्याच्या मतासारखं मत आपलं नसतं. जसं एखादा समोरचा मांडतो एखादं मत, त्याच्या विरुद्ध मत आपलं आहे किंवा त्याच्यापेक्षा वेगळं मत आपलं आहे, तसंच आपण जेव्हा एखादं मत मांडतो त्याच्या वेगपेक्षा विरुद्ध किंवा त्याच्यापेक्षा वेगळं मत इतरांचं असूच शकतं ना, आणि त्याला जर आपण ओपन असलो तर मग आपला राग तेवढा जास्ती येत नाही. सो आपण जे आपलं मत मांडतोय ते दरवेळी मंजूर होईलच असं नाही, आपल्यापेक्षा इतरांचं मत वेगळं असू शकतं ह्याचा जर आपण मनापासून स्वीकार केला असेल या परिस्थितीचा, तर मग आपण आपलं मत मांडतो आणि तिथेच थांबतो. ते मत ॲक्सेप्ट व्हावं ह्याचा हट्ट आपण करत बसत नाही आणि मग तो रागही आपल्याला तसा येत नाही. की मला समजा असं वाटत असेल की तुम्ही विमानाने जायच्याऐवजी तुम्ही कारने जावं कारण ते जास्ती चांगलं होईल, कारण निसर्ग सौंदर्य खूप चांगलं आहे, कार अगदी चांगला रस्ता आहे. सो तुम्ही कितीही बरोबर सांगत असाल एखाद्या माणसाला पण तो म्हणतो नाही नाही मला ते विमानानेच जायचं आहे, तर मग आपल्याला समजा असं वाटलं की असं कसं मी एवढं सगळं बरोबर सांगतोय चांगलं सांगतोय तर ह्यामुळे ऐकत नाही आहे माझं. सो तुम्ही किती जरी चांगलं सांगत असाल, तुम्ही किती जरी बरोबर सांगत असाल, त्या माणसाच्या अगदी 100% भल्याचं सांगत असाल आणि त्या माणसाचा जो काही मत आहे त्याचा जो काही विचार आहे त्याचा जे काही निर्णय आहे ते अत्यंत चुकीचे जरी असले तरी असं होऊ शकतं ना एखाद्या वेळी. अशा वेळी आपण चिडचिड करायची की हे काय ह्याला काय अर्थ आहे, मी एवढं चांगलं भल्यासाठी सांगतो तो ऐकत पण नाही हा माणूस माझं, असं जर आपण राग घेतला तर तो राग ह्याच्यामुळे येतो कारण आपल्याला असं वाटत असतं आपला असा हट्ट असतो की मी जर एखादं भलं करत असेन तर त्याला ते कळलंच पाहिजे, त्याने ते मान्यच केलं पाहिजे आणि त्याला ते पटलंच पाहिजे. असा नियम नाही. अनेक लोक त्यांच्या आवडीचं त्यांच्या गरजेचं त्यांच्या भल्याचं असेल तरी त्या गोष्टी पाळत नाही. तुम्ही रस्त्यावर जा, रस्त्याचे वाहतुकीचे नियम अनेक लोक पाळत नाहीत, त्यांच्या खरं ते भल्यासाठी असतात, त्यांचा जीव वाचणार असतो तरी ते पाळत नाहीत. त्याच्यावर जर एवढ्या साध्या गोष्टी जर आपण पाळू शकत नाही आपल्या भल्यासाठी असणाऱ्या, तर ही आपल्या बाकीच्यांच्या मतांची काय व गंमत. थोडक्यात काय, तर आपल्याला राग तेव्हा कमी होऊ शकतो जर आपण हा हट्ट सोडला तर. पण मग तुम्ही जे मगाशी मी जे म्हटलं, तर एखादा माणूस मला विचारलं मग तुम्ही जे काय म्हणत होतात की ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं पाहिजे, म्हणजे राग व्यक्त तर झाला पाहिजे पण तो हर्ट पण नाही झालं पाहिजे, असं सगळं आखूड शिंगी बहुदुधी गाय कशी कुठून मिळणार आम्हाला. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन्सचे किंवा प्रभावी संवाद कौशल्यांचे काही घटक आहेत, त्या घटकांबद्दल आता आपण बोलूया. इतरांच्या मताचा आदर करून जर आपल्याला आपलं मत मांडता आलं कुठल्याही हट्टाशिवाय तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा ती सुरुवात असते. म्हणजे काय करायचं, तर मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की आपलं मत तर मांडायचं पण त्याचबरोबर ह्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं दुसऱ्याचं मत असू शकतं हे ह्याची कुठेतरी अपेक्षा किंवा ह्याची कुठेतरी तयारी मनातल्या मनात ठेवायची. मग आपल्याला समजा तसं मत यदा कदाचित आलंच इतरांकडनं तर त्याचा आपल्याला धक्का बसत नाही, त्याचा आपल्याला राग येत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह ज्या नकारात्मक भावना आपल्या मनात आहेत त्याही आपल्याला त्या तयारच होत नाहीत. तयार नाही झाल्या की मग त्याचं काय करायचं हा प्रश्नच मिटून जातो. किंवा आपल्याला समजा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साधायचं असेल, आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जेव्हा मी म्हणतोय तेव्हा एखाद्याबद्दलचा रोष, राग किंवा एखाद्याबद्दलची चुका दाखवणं हे कसं इफेक्टिवली मांडायचं ह्याच्याबद्दल मी बोलतोय. कारण तेच जर नाही मांडलं गेलं तर अव्यक्त राग आपल्या मनात साठतो. सो आपल्याला काय बोलायचं ह्याची जर आपण पूर्वतयारी केली आणि आपल्या प्रत्येक शब्दाची जर आपण एकदा चाचणी केली की हे बोललं तर चालणार आहे ना, हे बोललं तर त्याचा काही वेगळा अर्थ निघणार नाहीत ना, हे मी कशा प्रकारे बोलणार आहे, हे कशा टोनमध्ये बोलणार आहे, हे मी कशा प्रकारे व्यक्त करणार आहे, ह्याची जर आपण आधी थोडीशी रिहर्सल केली सुरुवातीला तर आपल्याला कम्युनिकेशन जास्ती चांगल्या प्रकारे करता येतं. काही काळापर्यंत आपल्याला ही रिहर्सल करावी लागते, नंतर नंतर आपल्या त्याची जर सवय झाली तर आपलं मत विचार ठामपणे मांडूनही कुठेही जोरकसपणा त्याच्यामध्ये न आणता, कुठेही इतरांना हर्ट न करता ठामपणे व्यवस्थितपणे स्पष्टपणे आपले विचार मांडणं हे कालांतराने आपल्याला प्रॅक्टिस करून करून शक्य व्हायला लागतं. पण तोपर्यंत आपल्याला थोडीशी त्याची रिहर्सल करायला लागते आणि प्रत्येक शब्द हा तोलून मापून आपल्याला वापरायला लागतो. ते एकदा जमायला लागलं की मग आपल्या पुढचे प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये आपल्याला आपण तोलून मापून वागणं किंवा बोलणं हे सुरू करतोच. एखाद्याची नावडत्या व्यक्ती असते, त्याचा आपल्याला स्वभाव नावडता असतो, एखाद्या वागणुकीमधला एखादा पर्टिक्युलर भाग असतो की जो आपल्याला आवडत नसतो. कुठल्याही प्रकारे जजमेंट न देता, दोषारोप न करता आपण जर आपल्या भावना किंवा अपेक्षा मांडता आल्या आपल्याला तर त्या जास्ती चांगल्या प्रकारे पोहोचतात आणि मग ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये येतं. एक उदाहरण देतो, एखादी व्यक्ती असते की जाई आपल्याला अदरवाईज तो मित्र आपला खूपच चांगला मित्र असतो पण त्याला एक घाणेरडी सवय असते की तो सारखी टोमणे मारत असतो किंवा सार्कॅस्टिकली तो लोकांची चेष्टा करत असतो किंवा तुमची चेष्टा करत असतो जे तुम्हाला आवडत नसतं. तर बरेच वेळा असं होतं की ती चेष्टा ऐकून ऐकून त्याच्यावर राग आपल्या मनात साठून 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 एक दिवशी आपण म्हणतो हे जे तू करतो ना ते एकदम फालतू आहे तुझा स्वभाव हा, त्याच्यामुळे मला तुझ्याशी बोलावंसं वाटत नाही. टोन बघा कसा आला, राग कसा व्यक्त झाला आणि कशा प्रकारे तो व्यक्त झाला, कशा शब्दांमध्ये व्यक्त झाला. तुझं हे जे टोमणे मारणं आहे ते मला आवडत नाही, त्याच्यामुळे तुझ्याशी मला बोलावंसं वाटत नाही आहे. सो स्वभावातल्या बोलण्यातल्या एका भागाचा आपण जनरलाइज करून तुझ्याशी बोलणंच मला आवडत नाही असं जर बोललो तर समोरच्याला ऑब्व्हियसली राग येणार, त्याला हर्ट होणार आणि तो म्हणजे एवढा चांगला मित्र होता आणि आता तो म्हणतो माझ्याशी बोलायलाच आवडत नाही झालं, मग ऑब्व्हियसली तुमच्यामध्ये कटुता येणार. हेच जर आपण वेगळ्या प्रकारे बोललो म्हणजे तू बाकी सगळं खूप छान आहे, तुझं सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, तुझं बोलणं छान आहे, इनफॅक्ट मला तुझी कंपनी आवडते, तुझ्याबरोबर चहा प्यायला तुझ्याबरोबर कुठेतरी सहलीला जायला मला आवडतं, पण तुझ्या बोलण्यातला एक एक भाग आहे की ज्याच्यामुळे तू सारखा अधूनमधून कॉमेंट्स करतोस किंवा सार्कास्टिकली लोकांवर टीका करतोस किंवा त्यांची गंमत करतोस किंवा त्यांची टिंगल करतोस, तो भाग जो आहे ना तेवढा फक्त मला थोडासा कधी कधी त्रास देतो किंवा तो मला आवडत नाही. तो तेवढा जर तुला बदलता आला किंवा ॲटलिस्ट माझ्याशी बोलताना जर ते टाळता आलं, समजा टाळता आलं, पुन्हा हट्ट नाही की टाळलंच पाहिजे, पण समजा ते टाळता आलं तर जरा बरं होईल, कारण ना मला त्याचा त्रास होतो. अरे या शब्दात जर आपण सांगितलं तर तो खरंच जर तुमचा मित्र असेल तर त्याच्यापर्यंत ते नक्की पोहोचेल. हे ज्या मी सांगतोय तेव्हा तुझा अख्खाच्या अख्खा तू मला आवडत नाहीस असं नाही आहे, तुझ्या स्वभावातला हा जो एक छोटासा भाग आहे तो फक्त मला थोडासा खुपतो कधी कधी किंवा दरवेळी खुपतो. तेवढा फक्त जर तू बदलू शकलास, निदान माझ्यासाठी बदलू शकलास, सगळ्यांसाठी बदल असं नाही, ज्यांना आवडतं त्यांच्याशी तू कर, पण मला जरा त्याचा त्रास होतोय ते जर तू टाळू शकलास तर मला आवडेल, नाही टाळू शकलास तर मग ठीक आहे मी करीन ॲडजस्ट त्याच्याशी, कारण तू महत्त्वाचा आहेस, तो एक पर्टिक्युलर भाग मी थोडा इग्नोर करू शकतो. हे जर माझ्या बोलण्यातून आलं तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. म्हटलं तर तुम्ही त्याला दाखवून देताय की तुम्हाला काय आवडत नाही आहे, पण म्हटलं तर ते अशा प्रकारे दाखवून देताय की त्यावर त्याला जसं वाटेल की नाही आपल्यालाच आता जबाबदारी आहे आपले हे संबंध टिकवण्याची. हे झालं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. संवादाचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो चौथा, तो म्हणजे समोरच्याचं ऐकून पण घेणं आणि त्याची नक्की भावना त्याच्यामागे काय आहे, नक्की त्याचं म्हणणं काय आहे ते पण कळून घेणं. आपल्याकडे होतं काय माहिती आहे का, एस्पेशली मी पहिल्या एपिसोडमध्ये जसं सांगितलं तसं की व्हॉट्सॲपमध्ये कुठल्या टोनमध्ये एखादा माणूस म्हणतो की त्याच्या मागे त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे आपण बरेच वेळा समजून घेत नाही. सो तो टोन न कळल्यामुळे किंवा त्याला नक्की काय म्हणायचं आहे किंवा अच्छा ते सार्कॅस्टिक आहे का ते नुसतीच गंमत आहे हे न कळल्यामुळे आपण प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक पोस्ट जर सिरियसली घेतली तर मग त्याच्यातून खूप गैरसमज वाढतात. अशावेळी आपल्याला जर एखादी गोष्ट पटत नसेल, एखादी गोष्ट जर आपल्याला लागत असेल तर उगीच मनात राग आणि गैरसमज वाढवण्यापेक्षा सरळ त्या माणसाला विचारलेलं बरं की की हे तुला नक्की काय म्हणायचं आहे याच्यामध्ये, तू जे माझ्यावर ही कॉमेंट केलीस, तर तू आर यू सिरियस की तुला असं वाटतंय का तू गंमत करतोयस? आणि जर गंमत करत असेल तरी मला थोडंसं असं वाटलं की जरा गमतीचा जरा जास्तीच डोस झाला, जरा फार आवडलं नाही मला, हे जर वेळच्या वेळी आपण सांगू शकलो. पण हे सांगताना आपल्याला आधी ऐकून घ्यायला लागेल आणि समजून घ्यायला लागेल की नक्की त्याला काय म्हणायचं आहे. मग एखादा माणूस गंमत करत असतो आणि आपण ते सिरियसली घेतलं तर ते चुकीचंच आहे. मी लोक म्हणू शकतात अरे तो गंमत करत होता, तू एवढं काय सिरियसली घेतो प्रत्येक गोष्ट? त्याच्यावर आपल्याला नक्की तो कुठल्या टोनमध्ये म्हणतोय, त्याच्यामागे त्याचा हेतू काय आहे, तो हेतू जर आपण समजून घेऊ शकलो तर आपले संवाद चांगला होऊ शकतो. थोडक्यात संवाद जर चांगला करायचा असेल तर समोरच्याचं ऐकून आणि ते समजूनही घेता आलं पाहिजे, जे आपल्याला बरेच वेळा कळत नाही, समजत नाही. आणि मग तिसरी गोष्ट अशी असते की हे झालं स्वतःबद्दल, म्हणजे की काय करायचं, काय आपल्या मनातला जो काही अव्यक्त राग आहे किंवा पॅसिव्ह अग्रेशन आहे ते कशाप्रकारे कमी करता येईल आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं साध्य करता येईल. पण तिसरा गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये नाही आहे पण इतरांमध्ये ते पॅसिव्ह अग्रेशन दिसतंय आणि त्याचा त्रास आपल्याला होतोय. म्हणजे आपण ज्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहोत, आपण ज्या मित्रमंडळींबरोबर असतो, त्या मित्रमंडळींमध्ये एखादी अशी व्यक्ती आहे ज्याला आपण आवडत नाही किंवा जो आपला दुस्वास करतो किंवा ज्याला आपल्या काहीच गोष्टी पटत नाहीत आणि तो सतत त्याच्या वागण्या बोलण्यातून स्पष्टपणे तर बोलत नाही, जसं आपण पॅसिव्ह अग्रेशनमध्ये बघितलं असतं, स्पष्टपणे बोलत नाही पण तो असं कुठेतरी दाखवून देतो की मला ह्याचं आवडत नाही आहे, पटत नाही आहे आणि मला हा माणूस म्हणजे मी आपण हा काय माणूस आपल्याला आवडत नाही. आणि तो आपल्या बारीक बारीक गोष्टींवर टीका करत राहतो, बारीक बारीक गोष्टींवर आपल्याला त्रास देत राहतो. आणि ॲज युजल हे जे सगळे पॅसिव्ह अग्रेसिव्ह लोक असतात त्यांना आपल्याला पकडता येत नाही, ते तुमच्यापर्यंत फक्त त्यांची कटुता पोचवत राहतात, ते वाईब्स पोचवत राहतात. अशा वेळी काय करायचं? आणि बरेच वेळा ना ही माणसं त्या ग्रुपमधली किंवा त्या गटामधली एकदम प्रॉमिनंट माणसं असतात, त्यांच्याशी आपल्याला वैरही घेता येत नाही, ना धड त्यांना हर्ट करता येतं, ना धड त्यांच्याशी बोलून काय उपयोग असतो, कारण त्यांनी ते ठरवलंच असतं की आपल्याला असंच वागायचं आहे आणि मला काही बदल करायचं नाही आहेत. सो असा जो व्यक्ती असेल ज्याच्यापर्यंत आपण कितीही इफेक्टिव्ह कम्युनिकेशननी पोचवलं की तुझ्या या स्वभावाचा मला त्रास होतोय, तरी पण त्याला बदलून घेण्याची काही त्याची तयारी नसेल, तर मग काय करायचं? तर दोन गोष्टी करता येतात. एक तर म्हणजे इग्नोर करा. असा कुठलाही ग्रुप आणि असा कुठलाही व्यक्ती आणि कुठलाही हे एवढा महत्त्वाचा नाही आहे की तुम्ही तुमची मनस्थिती बिघडून घ्याल, कुठलाच नाही. त्या ग्रुपमध्ये बाकीची माणसं असतात त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. त्या माणसामध्ये सुद्धा काही बाकीचे गुण आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हा गुण सोडून द्या, हा दुर्गुण जो आहे तो सोडून द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, त्याच्या फारसं नादीच लागू नका. हा एक भाग झाला. पण मग असं किती लोकांना सोडणार, किती लोकांकडे इग्नोर करणार? सो आपण कधी एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट करू शकतो? जर आपण स्वतः आधी रिलॅक्स्ड असलो, आपण आनंदी असलो, तर मग अनेक गोष्टी सहन करण्याची क्षमता आपली वाढत राहते. सो स्वतःला आनंदी ठेवणं, स्वतःला सहनशील ठेवणं, ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी छंद असायला हवेत. आपलं मन ज्याने प्रसन्न राहतं, आपलं मन ज्याने चांगलं राहतं, अशा ज्या गोष्टी आपण दिवसभर करत राहिलो, अधूनमधून करत राहिलो, तर मग आपल्याला समजा एखादी व्यक्ती आपल्याशी असं काही वागला तर आपण ते इग्नोर करू शकतो, कारण आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आनंद घेण्यासारखं असतं आजूबाजूला. सो ज्या गोष्टी पटत नाही आहेत, ज्या गोष्टी आवडत नाही आहेत, ज्या माणसाचा त्रास होतोय त्याच्यावर उगीच लक्ष केंद्रित करून त्रास करून घेण्यापेक्षा सरळ आनंद आपला वेगळ्या गोष्टींमध्ये शोधा आणि आपल्या मनातला आनंदाचा जो काही खिस्सा आहे तो इतका भरून ठेवा की त्याच्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारे पॅसिव्ह अग्रेशन दाखवणाऱ्या, दुस्वास करणाऱ्या, द्वेष करणाऱ्या, कॉमेंट्स करणाऱ्या, टीका करणाऱ्या, सार्कॅस्टिकली उपरोधानी बोलणाऱ्या, चेष्टा करणाऱ्या अशा माणसासाठी जागाच उरणार नाही. सो आपला आनंद आपण वाढवून ठेवला, आपली इम्युनिटी आपण वाढवली की मग कुठल्याही बॅक्टेरिया व्हायरसचा आपल्यावर काही प्रभाव होऊ शकत नाही. सो जर लोकांपासून जर आपल्याला अशा आपला टिकाव करून घ्यायचा असेल तर स्वतःचा आधी आनंद शोधायला हवा, तो जास्तीत जास्त वाढवायला हवा आणि मग योग्य प्रकारे अशा व्यक्तींना तोंड देणं आपल्याला शक्य होतं. गेल्या 3 एपिसोड्समध्ये अव्यक्त राग किंवा पॅसिव्ह अग्रेशन हे नक्की कशाप्रकारे व्यक्त होतं, कशाप्रकारे ते मांडलं जातं, ते काय कारणामुळे निर्माण होतं आणि ते जर आपल्याला कमी करायचं असेल स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये तर कशाप्रकारे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं पाहिजे, कशाप्रकारे ते इग्नोर करता आलं पाहिजे आणि कशाप्रकारे स्वतःचा आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे, याच्याबद्दल आपण या गेल्या 3 एपिसोड्समध्ये चर्चा केली. याच प्रकारच्या दुसऱ्या कुठल्या भावना तुम्हाला त्रास देत असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला त्या भावनांवर नक्की कशाप्रकारे त्यांना तोंड द्यायचं आणि चांगल्या प्रकारे त्या भावना कशा दूर करायच्या त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल. योग्य प्रकारे स्वतःला आणि इतरांना समजून घेऊन योग्य भावना योग्य पद्धतीने व्यक्त करून त्या समोरच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आपली आणि इतरांची काळजी घेणं हे एकदा आपल्याला जमलं ना की मग या विवेककट्ट्याच्या मनाची एक उंती या सेगमेंटचा हेतू सफल झाला. हा विषय आणि हे आमचे एपिसोड्स कसे तुम्हाला वाटले ते कळवा. तुमचे नवीन विषय आम्हाला सुचवा आणि पॉडकास्टला सबस्क्राईब करून इतरांबरोबर शेअर करा, जेणेकरून आपली ही फॅमिली वाढत राहील. धन्यवाद.